शरीर आहे. स्वामी माधवनाथ म्हणतात, आनंदात म्हणालो गुरु कृपे करोनीय पूर्ण ब्रह्म झालं. ही गुरुकृपा म्हणजे काय, गुरुकृपा होते म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, पूर्ण ब्रह्म म्हणजे काय, गुरुकृपेने पूर्ण ब्रह्म होतो म्हणजे काय, अशा अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात. आणि या शंकांचं निरसन करून निर्वेदपणाने साधना करणं या उद्दिष्टाने जवळपास 20 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि स्वामीजींच्या कृपेने, मामासाहेबांच्या कृपेने गेली 20 वर्ष हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ, सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे आलेले आहेत. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाची आपण सूत्र करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. विचार आणि विवेक यात काही फरक आहे का? आपला दुसऱ्याच्या बाबतीत विवेक जागृत असतो. उदाहरणार्थ, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी योगे. तेव्हा काळजी करू नये, पण स्वतःच्या बाबतीत आपण हे सोयीस्करपणे विसरतो. म्हणजे स्वतःकडे पाहताना विवेक झोपलेला असतो. काय केले असता आपल्याला विवेकाची जाणीव होईल असा प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नामध्ये एक दोन उपप्रश्न देखील याच्यामध्ये आहे. मुख्य प्रश्नाची सुरुवात त्यांनी असे केली आहे की विचार आणि विवेक याच्यामध्ये काही फरक आहे का? तर आपण सामान्यत आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये जे हे दोन शब्द वापरतो ते एकाच अर्थाने वापरत असतो. खर तर विवेक हा शब्द आपण थोडस सभ्यता जास्त दर्शवणारा असा म्हणता येईल. काही तुझ्या ठिकाणी काही विवेक आहे की नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जर आणखीन वरच्या पातळीवर आपण विचार करावं असं आपल्याला वाटेल. तू काही विचार केला असता याच्या बाबतीत असं जेव्हा म्हणतो तर सामान्य पातळीवर असं आपण याला म्हणू. पण पारमार्थिक परिभाषेमध्ये जर हे दोन शब्दांचा जर विचार करायचा म्हणला तर हा विचार सुद्धा सामान्य शब्द नाही वापरला शकतो. तर विचार म्हणजे सारासार विचार. सार आणि असार याला विचार असं परमार्थामध्ये म्हणतात. आणि विवेक म्हणजे आत्मा आणि आत्मविवेक. त्या दृष्टीने विवेक हा शब्द पारमार्थिक परिभाषेमध्ये वापरला जातो. सारासार विचार समर्थांनी दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे की सारासार विचार हा जो आहे तो ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आजूबाजूचा आपल्या सृष्टीचा, जगाचा, जगताचा जेव्हा विचार करत असतो तेव्हा सारासार विचार हा शब्द विशेष करून वापरला जातो. सार काय आणि असार काय समर्थ म्हणतात की एखाद धन पूर्वी असं करायचे की खूप धन असेल आणि ते व्यवस्थित रीतीने त्याचं संरक्षण करायचं आहे, तर एखाद तलाव बांधला त्याच्यामध्ये ते धन अगदी तळाशी ठेवलं आणि त्याच्यावर पाणी सोडलं. आता ही गोष्ट फक्त त्या राजाला की त्याच्या अगदी खूप विश्वास असेल जसं म्हणू त्यांनाच फक्त ही गोष्ट माहिती आहे, इतरांना हा विचार माहीत नाही. तर लोक समर्थ म्हणतात की लोक म्हणती सरोवर भरले तया ते तो अंतर कळले जाणत आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे, त्या सरोवराच्या मध्ये खाली धन कसं ठेवलेलं आहे हे त्या ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती असतं. तसं या सृष्टीमध्ये सर्व ज्या गोष्टी दिसतात नाम रूप वर्ण आकार या रूपाने ज्या गोष्टी दिसतात त्या सर्व एका तऱ्हेने बदलणाऱ्या नाश पावणाऱ्या असा आहे. आणि त्याच्या आत जे गूढ गुप्त तत्व की ज्याच्या अधिष्ठानावर या वस्तू भासत आहेत की जे आपल्याला दिसत नाहीये जे गुप्त आहे ते सार आहे खरं म्हणजे. आणि या दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या असार आहेत. उपनिषद देखील सांगतात की वाचारंभन विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. जसं एखाद्या कुंभाराने मातीचे निरनिराळे वस्तू तयार कराव्यात, माठ रांजण परळ काय असेल कुंभ्या झाडं लावण्याच्या असं निरनिराळे तयार केलेले असावेत, पण जर त्याच्या अधिष्ठानाकडे जर दृष्टी गेली की सगळ्या वस्तू मातीच्याच बनलेल्या आहेत. तसं सर्व जगतामध्ये नाम रूप वर्ण आकार ही जरी वस्तू दिसत असल्या तरी त्या एका परब्रह्म तत्वापासूनच बनलेल्या आहेत. एक सार तत्व जे आहे समर्थ म्हणतात गुप्त ते जाणारे सार प्रगत ते जाणारे आकार. पण हा विचार जो आहे तो संतांच्या संगतीमध्ये गेल्या तरीच कळत नाही. संत संगी हा विचार कळू लागेल, संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर हा विचार आपल्याला कळतो. म्हणून हा विचार हा जो शब्द आहे तो या सारासार विचार अशा ही परमार्थिक परिभाषेमध्ये असा वापरला जातो. आपण या कार्यक्रमामध्ये जेव्हा या प्रश्नांचा जेव्हा विचार करत असतो ते सामान्यतः करत नाही हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यापाठी म्हणजे नेमकं पारमार्थिक काय आहे आणि आपल्याला काय त्याच्यातून घेता येईल ते आपण पाहत असतो. आत्मात्म विवेक या दृष्टीने विवेक हा शब्द वापरला जातो. आणि समर्थ म्हणतात की हा शब्द पिंड म्हणजे शरीराच्या अंगानी म्हणजे आपल्या शरीराच्या अंगानी असा वापरला जातो. अनात्म जे आहे आत्मा आणि अनात्मा ह्याच्यामध्ये देह शरीर जे आहे ते अनात्मा ज्या पाच तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे पृथ्वी आग तेज वायू आकाश तसं त्याच्यामध्ये जे मन बुद्धी चित्त अहंकार अशी जे अंतःकरण जे आहे आतली जी इंद्रिय आहे ती आणि पंचभौतिक मग असं म्हणलं तसं पृथ्वी आत याची बनलेलं बाहेरचं स्थूळ असं शरीर, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सूक्ष्म जरी असलं, मन बुद्धी चित्तांतर हे सूक्ष्म जरी असलं तरी ते देखील नाश पावणार आहे, ते देखील शाश्वत नाही, ते देखील टिकणार नाही. असं समजलं जातं की या आपल्या मन बुद्धी याच्यावर आपल्या गोष्टींवर जे संस्कार होतात ते संस्कार तिरंत नसतात. आणि भगवंतांनी देखील या गोष्टीला की ज्याला जीव असं म्हटलं जातं, जो संस्कारयुक्त असतो, जो अनेक शरीर धारण करतो, त्याला अक्षर पुरुष असं देखील असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. अक्षर त्याचा खऱ्या अर्थ नाश न पावणारा असं, म्हणजे हे जे संस्कार रूपाने जो जीव असतो तो नाश न पावणारा आहे. कुठपर्यंत नाश न पावणारा आहे? जोपर्यंत त्याला बोध होत नाही आपण कोण आहोत, तो बोध होत नाही तोपर्यंत तो अविनाशी आहे, अक्षर आहे, नाश न पावणारा आहे असं वाटतं. पण जेव्हा जीवाला बोध होतो तेव्हा त्याची अक्षर ही जी उपाधी असते ती अक्षर उपाधी देखील नाश पावते. म्हणून आत्मात्म विवेक, याच्यामध्ये विवेक असा करायला लागतो की शरीर हे अनात्म आहे, जाणार आहे, आणि आत्मा जो आत्म जे आहे की ज्याच्या अधिष्ठानावर हे शरीर चालत आहे, बोलत आहे, ऐकत आहे, जी चव घेत आहे, पाय चालत आहे, तो आत्मा शाश्वत आहे. आणि तो शाश्वत आत्मा हेच आपलं स्वरूप आहे, हा आत्मानात्म विवेक असं पारमार्थिक परिवर्तनामध्ये हे दोन जे शब्द आहेत त्यांनी जो प्रश्न विचारला की विचार आणि विवेक याच्यामध्ये फरक आहे का, तर हा फरक आहे की विचार हा शब्द पारमार्थिक याच्यामध्ये सारासार विवेक या दृष्टीने वापरला जातो, तर विवेक हा शब्द आत्मानात्म विवेक या अंगाने वापरला जातो. पण पुढचा त्यांनी जो प्रश्न याच्या अंगाने विचारलेला आहे तो अगदी आपल्या व्यावहारिक पातळीवर असा विचारलेला आहे. म्हणून आपण तिथे थोडस काही गोष्टी ज्या असतात की व्यावहारिक गोष्टी सुद्धा आपल्याला अडक असतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अडक असतात. जसं काही जणांना वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं लहानपणी काय समाधी घेतली असं उगीच वाटतं. आता तुला काय करायचंय खरं सांगायचं म्हणजे, पण आपल्याला वाटतं की का बरं समाधी घेतली असेल त्यांनी, त्यांनी सगळ्या आळंदीचा का उद्धार केला नाही, अशा काहीतरी शंका आपल्याला येत असतात आणि त्या आपल्याला उगीच चिमटे काढत असतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात. तसं त्यांनी विचारलंय की आपल्याला दुसऱ्याच्या बाबतीत विवेक जागृत असतो आणि त्याला उदाहरण त्यांनी असं दिले की एखादं जर खूप चिंता करत बसलेला असेल तर आपण त्याला म्हणतो की काय रे काय एवढं असं चेहरा आकाटा करून बसलाय. स्वामी महाजनांची म्हणायचे की जसं काही पृथ्वीचं ओझं तुझ्या डोक्यावर दिलेलं आहे असा तू काय बसलाय. आणखीन देखील ते शब्द वापरायचे की असं कुणी जर वेडांकडे चेहरा करून असा अगदी आता काय आपल्या जीवनात अर्थ नाही किंवा आता काही माझं खरं नाही असं त्याला ते म्हणायचं मूड ऑफ. असं मी काय केलं नाही म्हणजे गॅस आपण बंद करतो की नाही ऑफ मूड ऑफ असं देखील होतं. तर त्याला आपण असं म्हणतो की अरे काय चिंता करतोस तू, तुझी व्यर्थ चिंता आहे, तुझी कशाला चिंता करतोस. समर्थांनी म्हटलंय मनी मानव, त्यांनी तिचं उदाहरण दिलं मनी मानव की तू मानव व्यर्थ चिंता राहते किती अगदी अरे वाहतो म्हणलं तर थोडस बरं वाटेल पण मनी मानव व्यर्थ चिंता राहते अकस्मात होणार होऊन जात घडे भोगणे सर्व ही कर्मयोग आहे. अरे तू काय जे केलेलं आहेस ना जन्म बाकीच्या जन्मामध्ये या जन्मामध्ये जे काही उपद्रव तू केलेले आहेस त्यामुळे तुला सगळं हे चिंता सगळं तुला जे आहे ना सुख दुःख हे सगळं त्यामुळे तुला होत आहे असं आपण दुसऱ्याला सांगतो असं त्यांनी म्हटलं. आणि आणखी समर्थांनी शब्द वापरला काय मती मंद ते खेद वाणी येऊ आणखी वाईट आहे. मती मंद एखाद्याला म्हणणं तर आणि आपण आपलं देखील दुसऱ्याला जर आपण ही हा मनाचा श्लोक जर सांगत असतो बरेच वेळ उर्मी असते की आपल्याला जे कळलेलं आहे ना दुसऱ्याला कसं कळलेलं नाहीये अशी सांगण्याची एक उर्मी असते. तसं हे जर हा श्लोक आपण कुणाला सांगत असू त्यावेळी त्यांनी म्हटले की दुसऱ्याच्या बाबतीत आपला विवेक जागृत असतो आणि स्वतःच्या वर आलं की मात्र तसंच त्याच्यासारखंच होत आहे. पण याच्यामध्ये एक असं आहे की आपण हा अशा तऱ्हेने जर वापरत असू तर ते मात्र एका तऱ्हेने चुकीचं आहे. कारण समर्थांनी हा श्लोक दुसऱ्याला सांगण्याकरता म्हणून लिहिलेला नाहीये. तर आपण जेव्हा चिंता करत असू तेव्हा हा श्लोक आपल्याला आठवायला पाहिजे की आपण मानव व्यर्थ चिंता वाहतो आहोत. सगळं काही जे आहे ते कर्मयोगाने म्हणजे आपल्या प्राप्त कर्म जी झालेली आहे त्यामुळे आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपण बुद्धी गमावून बसायला नको या बाबतीमध्ये म्हणजे बुद्धी आपण कमी करायला नको आपण मतिमंद आपण व्हायला नको. तर आपण विचार करावा याच्यावर की आपली कर्म आपल्याला सुधारायला पाहिजे. कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आत्ता आपल्याला या क्षणामध्ये काय करायचं तर कर्म स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला कळलं तर या क्षणापासून आपण सुधारू शकतो. पण मागे जे गेलं ते परत उलट फिरवायचं मात्र आपल्याकडे काही तंत्र नाही. त्यामुळे त्या योगाने आलेले जे सुख दुःख आहेत चिंता आहेत भोग आहेत ते मात्र आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. त्याला दुसरा काही उपाय नाही. ते दुसरे कुणीतरी भोगावे असं देखील त्याच्यामध्ये नाही. पाप आणि पुण्य पुण्याचं फळ वेगळं भोगायचं किंवा आणि पापाचं फळ वेगळं भोगायचं अशा तऱ्हेच ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये कॅन्सलेशन होत नाही. पुण्य केलं जेवढं पुण्य केलं एवढं पाप केलं हे कॅन्सल झालं संपलं असं त्याच्यामध्ये नाही. तर प्रत्येक फळ वेगवेगळं भोगावं लागतं. त्यामुळे त्यांनी जे म्हणले की हा विवेक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये न करता स्वतःच्या बाबतीमध्ये करणं हे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःकडे पाहताना विवेक झोपलेला असतं असं त्यांनी जे म्हणले तसं हा विवेक झोपलेला न ठेवता स्वतःच्या बाबतीमध्ये अंतर्मुख होऊन हा विवेक आपण जागृत ठेवायला पाहिजे. काय केले असतं आपल्याला या विवेकाची जाणीव होईल तर आपण अंतर्मुखता जर राहू अंतर्मुखता जर आपल्या ठिकाणी असेल आणि मुख्यतः संत वाङ्मयाचा जो अभ्यास जो आहे तो आपण पाठांतर आपली बुद्धी सतेज करणं आता मी जशी उत्तरं देतो तशी उत्तरं आपल्याला देता येणं अशा प्रकारच्या बाबतीमध्ये मुळीच वापरता कामा नये. तर ते आपल्याला कसा ऍटमिट करून आपल्याला करता येईल अशा तऱ्हेने संत वाङ्मयाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला हा विवेक जो आहे तो विवेक आपल्या ठिकाणी आपल्याला जागरूक ठेवता येईल आणि त्याचा आपल्याला साधण्याच्या दृष्टीने उपयोग होईल. हरिओम.
ओम सद्गुरुनाथाय नमः. संसार संगत व शिष्य यांची जीवनात अत्यंत आवश्यकता वाटते एवढंच निवेदन केलंय त्यांनी. म्हणजे त्याच्या पुढे प्रश्न काही विचारलेला नाही तर आपण या सगळ्याला ऍग्रीड आहोतो. संसारही लागतात उत्तम संगतही लागते आणि त्याच्याबरोबर शिष्यही लागते तरच जीवनात हे सगळं आपण जे काय आतापर्यंत ऐकतो आहोत ऐकत आलेले आहोत हे सगळं ह्या तीन गोष्टींमुळेच आपल्या जीवनामध्ये उतरू शकतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आवश्यकता वाटते. स्वामीजींना मी हा प्रश्न दाखवला तर स्वामीजी म्हटले बरं झालं म्हणजे हे निवेदन आहे त्यांचं. पण या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मोठ्या स्वामीजींच्या आणि स्वामीजींच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर उत्तम संस्कारांनी मंडित असं असलेलं मन, असलेली उत्तम संगत आणि त्याच्याबरोबर शिस्त, म्हणजे ती गोष्ट त्यावेळेला उत्तम रीतीने करणं, वेळ न चुकवता, हे जर झालं तर जीवन अत्यंत यशस्वी होतं. आणि त्या यशस्वी जीवनाचा आतमध्ये एक समाधानाचा असा आपल्याला निश्चित कुठेतरी स्पर्श होऊन जातो. हे समाधान आणि मग सद्गुरुकृपाहून प्राप्त झालेलं आत्मिक समाधान ह्यांनी खरं तर जीवनाला परिपूर्णता येते. त्यामुळे संस्कार, संगत आणि शिस्त यांची जीवनात अत्यंत आवश्यकता वाटते तर बरोबर आहे. स्वतःच्या बाबतीतले किंवा दुसऱ्याच्या बाबतीतले प्रश्न सोडवताना व निर्णय घेताना ते जास्त भावनिक पातळीवर सोडवावे की बौद्धिक सोडवावे, बुद्धी व भावना यांच्यात समन्वय कसा साधावा. एकतर आपल्यावर असे प्रश्न फार येत नाहीत, प्रश्न म्हणण्यापेक्षा प्रसंग फार येत नाही. ज्याला समाजामध्ये काही एक मोठं काम करायचं आहे त्याच्या बाबतीत हे प्रश्न ठीक आहेत, पण तरी देखील आता विचारलंय म्हणून आपण ह्याच्याकडे बघूया. स्वतःच्या बाबतीतले किंवा दुसऱ्याच्या बाबतीतले प्रश्न सोडवताना व निर्णय घेताना ते जास्त भावनिक पातळीवर सोडवावेत की बौद्धिक पातळीवर सोडवावेत. आपल्याला बुद्धी आणि भावना या दोन्ही गोष्टींची गरज असते. फक्त इथे बुद्धी म्हणजे त्यांनी व्यवहार चातुर्य असा थोडा त्याच्यामध्ये कल दिसतो. व्यवहार चातुर्य ठीक आहे, पण खरी बुद्धी जी ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवंतांनी सांगितली ती व्यवसायात्मिका बुद्धी सांगितली. आत्मबुद्धीवर स्थिर राहून जो कोणी प्रश्न सोडवायला जातो त्याचे प्रश्न हे बुद्धीच्या पातळीवर आणि भावनेच्या पातळीवर देखील सुटतात. कारण आत्म्याची भावना केली तर खरं अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. नुसती बुद्धी वापरून तर्कट चालवल्यासारखं होतं, तिथे भावना संपून जाण्याची शक्यता राहते. त्यामुळे बुद्धी आणि भावना ह्या जर आपण नीट समजून घेतल्या तर व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह करू नंदन. भगवंत म्हणतात तीच फक्त एक बुद्धी आहे. बहुशाखा ही अनंतस्य बुद्धयो अव्यवसायिनाम. त्याच्यावर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ईश्वरा वाचवणी काही आणि तर लाणीच नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन प्रेमाचं किंवा आवडतं असं दुसरं काहीच नाही. ईश्वरा वाचवणी काही आणि तर लाणीच नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येरते दुर्मती जे बहुदा असे विकरती, जेथे निरंतर रमती अविवेकीय. म्हणून प्रश्न सोडवताना फक्त त्यांनी एक बरं केलंय, स्वतःच्या बाबतीतलं सुद्धा विचारलं, स्वतःच्या बाबतीतलं किंवा दुसऱ्याच्या बाबतीतलं. दुसऱ्याच्या बाबतीतलं आपण स्वामीजींवर सोपवून देऊ. रामकृष्ण म्हणत असत की आपल्याला जर तरुण जायचं असेल किंवा आपल्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक छोटी सुई देखील पुरते, नराणी असं ते म्हणत असत. दुसऱ्याला जर मारायचं असेल तर तलवार वगैरे सगळं लागतं. किंवा आपल्याला जर नदी किंवा समुद्र पार करून जायचं असेल तर बारक्या होडीत बसून ती जहाजाला बांधली तर आपण पलीकडे जाऊ शकतो. पण आपल्या होडीमध्ये आणखीन दोघं तिघं आले तर ती बुडण्याची शक्यता जास्त. पण सद्गुरु संत ही जी मंडळी असतात ते दोन दोनशे तीन तीनशे ते म्हणत असत गलवत गंगेमधनं जाणारी सहज घेऊन जातात सगळ्यांना आणि आपल्यामध्ये मात्र थोडं कोणी धरलं की बुडला. त्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीतलं सोडून देऊ, आपल्या स्वतःच्या बाबतीतले जर प्रश्न सोडवायचे असतील तर ते मात्र आत्मबुद्धी निश्चयाची अशी ठेवून आपल्याला सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे, मुख्यत्वे करून जीवनाचं ध्येय काय आहे ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन आणि मग त्याच्यामध्ये आत्म्याची भावना जर ओतता आली. भावना म्हणजे आपण थोडं तरल अंतकरण, दुसऱ्याच्या दुःखाने लगेचच डोळ्यात पाणी येणारा असा एक भावनिक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं करतो की जो अंतकरणाने मृदू मुलायम आहे. पण ही अंतकरणाची मृदू मुलायमता कधीतरी जर आत्मबुद्धीवर आपण स्थिर नसू तर ती पंगस्त होण्याची शक्यता असते, म्हणजे कुठेतरी बायस होण्याची शक्यता असते. म्हणून अनबायस पद्धतीने जर आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आत्मबुद्धीवर स्थिर राहून आत्म्याची भावना त्याच्यामध्ये घालून जर ते सोडवले तर निश्चितपणे आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणाराच तो प्रसंग होतो आणि आपण त्याच्यातनं सही सलामत पार पडू शकतो. त्यामुळे बुद्धी आणि भावना यांच्यात समन्वय जर ती आत्मबुद्धी केली, आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी जर आपण साक्षीत्वाने किंवा आत्मभावाने राहिलो, निर्लिप्त राहिलो, तर मग इमोशनलेस आपण होऊ का काय, आपण ड्राय होऊन जाऊ का काय, आपल्यामध्ये भाव राहील का नाही. पण जो परिपूर्ण आत्मभावावर स्थिर होतो, जो स्थितप्रज्ञ होतो, ज्याची बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी परिपूर्ण होऊन राहते, तो विश्वात्मक होतो. आणि मग असं होतं, पायी काटा नेहते ते यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचे, का पावो शीतलता लागे ते डोळियाची लागी होये, तैसा पर सुखे जाये सुखावतू. त्याचं जीवन अशा पद्धतीने भावनिक पातळीवर घेऊन जाते आणि ही भावना कुठेही त्याला लेचपेच न करता, कारण पुढे एक प्रसंग प्रश्न आहे सगळं, ही भावना त्याला दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी असं करणारी ठरतेच. तो काही दगडाचा होऊन जात नाही आत्मभावावर स्थिर झाला तर, उलट तो जास्त समाजाच्या सुखदुःखांची समजून घेणारा असा होतो. पण स्वामीजी म्हणायचे तो स्थितीस्थापकत्वाच्या नियमांनी राहतो, तेवढ्या वेळ पुरतं त्याला दुःख नक्की होतं. पण तेवढा प्रसंग झाला की तो परत मूळ पदावर आपल्या आत्मस्थितीवर येऊन अत्यंत शांत असा होऊन जातो. ते कळ जे येत राहतात आतमधनं, जे टर्ब्युलंट असं बिहेवियर आपल्या मनाचं होऊन जातं, ते त्याच्या बाबतीत क्षमून जात. म्हणून बुद्धी आणि भावना यांच्यात अशा पद्धतीने आपल्याला समन्वय साधता येईल असं वाटतं. व्यवहारकाळी मानसिक धैर्य कसे राखावे, छोट्या छोट्या प्रसंगात मानसिक धैर्याची परीक्षा होत असते, अशा वेळी त्याचा अभ्यास कसा करावा. मानसिक धैर्य राखण्याकरता काही काही मंडळींकडे, मगाशी सुनील दादांनी जसं सांगितलं तसं, पूर्व संस्कारानुरूप अतिशय पक्क घट्ट असं मन असतं. ते कसाही प्रसंग आला तरी डगमगत नाही, कितीही अवघड प्रसंग आला तरी ते त्याला तोंड द्यायला, जसं सिंहाने पाय उचलल्यानंतर मग तो मागे घेत नाही, प्रसंग कितीही बाका असो. मत्त हत्ती जरी समोर असला तरी एकदा सिंहाने पाय उचलल्यानंतर तो त्याच्यावर धावूनच जातो. तसेच पूर्व संस्कारानुरूप काही काही मंडळी ही अतिशय ताकदवर अशी असतात मानसिक स्थितीने, पण क्वचित अशी मंडळी असतात. बहुतांशी मंडळी मनाने थोडी लेचीपेची असतात, थोडे जरा वादळ वारे संसारातले आले की त्यांची नाव चांगली हलकावायला लागतं. आणि मग त्यावेळेला जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळीले असे गुरुकृपांकित जर आपण असू तर त्यांची कृपा आठवावी आपण त्यांचे अनुग्रहित आहोत हे आठवावं. सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा आपल्यावर नक्की सद्गुरूंनी मायेचं कृपेचं त्यांचं छत्र धरलेलं आहे हे पक्की खूणगाठ आपल्या मनाची असावी. प्रसंग कसाही असो पण मी चार चौघांसारखा नाही आहे, माझ्याबरोबर स्वामीजी आहेत. माझ्याबरोबर स्वामीजी आहेत याचा अर्थ माझ्याबरोबर त्यांनी दिलेला आत्मविचार माझ्याबरोबर आहे. समर्थ असं म्हणतात दुःखा उपरी सुख देतो देव कृपारूपणे. कायम दुःखामध्ये किंवा दुसऱ्या बाजूने कायम सुखामध्ये असं भगवंत कुठल्याही जीवाला ठेवत नाही. काही एक दुःख झाल्यानंतर त्याला काही एक सुखाचा प्रसंग मोठ्या कृपारूपणे तो देतो. त्यामुळे व्यवहारकारी आपण आतमध्ये जर सावध असू आपल्या मनामध्ये जर ओनरशिप असेल सद्गुरूंच्या कृपेबद्दल सद्गुरूंबद्दल तर ह्या ओनरशिपनी काय होत आपल्याला आपल्या देह मनबुद्धीची ओनरशिप किती आहे पक्की आहे आपल्याला माहिती असतं की मी हे नक्की करू शकेन. तशी ओनरशिप जर सद्गुरु कृपेची आणि सद्गुरूंची असेल आपल्या अंतःकरणामध्ये तर व्यवहारकारी मानसिक धैर्य हे नक्की सांभाळलं जाऊ शकतं. छोट्या छोट्या प्रसंगात मानसिक धैर्याची परीक्षा होत असते अशा वेळी त्याचा अभ्यास कसा करावा. छोटे छोटे प्रसंग म्हणजे काय मला एका सद्गृहस्थांनी मध्ये सांगितलं. ते मुंबईला एकदा रात्री ऑफिसमधनं सुटल्यानंतर उशिरा म्हणजे 1:30 पुढे त्यांच्या रूमवर निघालेले होते आणि चालता चालता त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या मागनं कोणीतरी चालत आणि ते घाबरले आणि भरभर पावलं टाकायला लागले तर तो आवाजही भरभर यायला लागला. मग तर ते आणखीनच घाबरले आणि जवळपास पळत आपल्या रूमवर आले आणि आल्यावर बूट त्यांनी काढले तर बघितलं तर बुटाचा सोल निघाला होता आणि तो फटक फटक वाजत होता आणि त्यांना वाटत होतं दुसरं कोणीतरी आपल्या मागे येतं. आता मानसिक धैर्याची अशी छोट्या छोट्या प्रसंगामध्ये जर थांबलं समजा आणि मागे वळून बघितलं कोण येत आहे संपला असता प्रसंग. पण हे असं असतं 5-6 खोल्यांचं घर आता नाही आता 1 BHK किंवा 1 room kitchen एवढीच घरं आहेत पण तरी दिवे एकदम गेले घरात कोणीही नाही आणि टपक 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 असा आवाज येतो. अरे बापरे कोण आलं कोणास सुख झालं एवढं गर्भगळीत होण्यासारखं काय असतं. उलट तिथे जाऊन आपण बघावं कुठनं आवाज येतोय. बर मघाशी जसं होतं शिस्त शिस्त जर असेल आणि माहिती असेल की इथे आपण बॅटरी ठेवलेली आहे किंवा टॉर्च ठेवलेला आहे हात घालावा टॉर्च काढावा किंवा हल्ली आता मोबाईलमध्ये टॉर्च असतो आणि मोबाईल तर अगदी जीवाभावाचा झाला तो काढावा आणि त्या टॉर्चमधनं बघावं कुठे आवाज येतोय. तर आता वेळ संपली आपली खरं तर पण परवा स्वामीजींनी जे उत्तर दिलं तर ते आवाज शोधायच्या ऐवजी स्वामीजी आता वाचवा कुठनं तरी आवाज येतोय लवकर दिवे येऊ द्या असं गर्भगळीत होणं हे त्यांना तरी अपेक्षित आहे का. त्यांच्या मूर्ती किंवा फोटो समोरून हलायचंच नाही आता येतील तेव्हा दिवे येतील आणि तोपर्यंत तवटं पपळ होऊन बोबडी येऊन बोधाचं तर स्मरण नसतंच असं घाबरलं की असं होण्यापेक्षा जे काय आहे त्यांनी ते बघावं आणि त्याला आपण सामोरं जावं. हे आपल्या बाबतीतलं झालं. विवेकानंद जेव्हा परिव्राजकाचार्य होऊन पहिल्यांदा निघाले परिभ्रमण करायला तेव्हा एकदा त्यांच्या मागे जंगली वानरांचा माकडांचा एक कळप लागला ते पळायला लागले तर ती वानरं सुद्धा त्यांच्या मागे पळायला लागली. एक साधू तिकडनं येत होता, तो म्हणला अरे संन्याशा पळतोच कुठे? म्हणलं हे मागणं पळतात, थांब म्हणले, तोंड फिरवून त्यांच्याकडे उभा राहा आणि बघ त्यांच्याकडे. धरलंच जवळपास त्यांनी विवेकानंदांना आणि फिरवलं. ते फिरले आणि त्यांच्याकडे बघायला लागलं, माकडच ती, ती पण फिरली आणि मागणं निघून गेली. हे आलेल्या संकटांचं एवढंच काम असतं फक्त, ते बघतात. आपणच त्यांच्याकडे तोंड जर फिरवलं, सूर्य विकासी कमळ किंवा सूर्य फुलं जर बघितली असतील, जसा जसा सूर्य वळतो तशी तशी ती त्यांच्याकडे मुख करून असतात. तसं कायम आत्मसूर्याकडे जर आपण मुख करून राहिलो, जर मी देह मन बुद्धीच्या पलीकडचाच आहे हे मला सद्गुरूंनी सांगितलंय आणि मी रोज त्याचा अभ्यास करतो आहे, तर देह मन बुद्धीवर काय? घरी येवो का स्वर्ग अथवा वरी पडो का वाद, तरी आत्मबुद्धीशी भंग कदापि नोहे. अशा पद्धतीचं एक जीवन सद्गुरूंनी आपल्या समोर ठेवलंय. त्यामुळे अशा छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये आपण त्या प्रसंगाला तोंडच द्यावं आणि त्यातनं सही सलामत बाहेर यावं. त्याचा देखील एक आत्मविश्वास वाढण्याकरता आपल्याला फायदा होतो आणि त्या आत्मविश्वासाने परत ध्यान आपली साधना उत्तम होऊन परत बोधावर स्थिर व्हायला मदत होते. अशा पद्धतीने अभ्यास करावा असं वाटतं. हरिओम.
आता आजची अभंग सेवा रविता जाधव सादर करेल. या महाविद्यालयामध्ये स्वयं बीएमध्ये शिकते, पॉलिटिकल सायन्स हा तिचा विषय आहे आणि वसतिग्रहात राहते. मूळची चंद्रपूरची विद्यार्थिनी, तिचे बाबा पंढरपूरला राहत असत. त्यांची कामानिमित्ताने चंद्रपूरला बदली झाली, पण गाण्याचं शिक्षण अभंग वगैरे ते शिकले. आता आजचं सेवा सांगतो.
नमस्कार. मी तुकाराम महाराजांचं वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे हा अभंग सादर करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी गणसरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी गणसरे, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आरवी, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरे. सुखे दुखे एकांताचा वास, येणे सुखे दुखे एकांताचा वास, नाही जनदोष आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमदेख मन क्रीड़ा करी, तथा कमंडल देह उपचारा, तथा कमंडल देह उपचारा, जाणवितरावसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. हरी कथा खोज परवरी विस्तार हरी कथा भोज परवरी विस्तार हरी कथा तुका म्हणे होय मनाची सांगद तुका म्हणे होय मनाची सांगद आपुलाची वाद आपणाची वृक्षवळी आभासोयरी वनचरी वृक्षवळी आभासोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आयी वृक्षवळी आभासोयरी वनचरी वृक्षवळी आभासोयरी वनचरी धन्यवाद.
भक्ती आणि ईश्वर प्रणिधान यामध्ये काय फरक आहे? रोजच्या व्यवहारामध्ये हे साधण्यासाठी काय प्रयत्न करावे? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. हा ईश्वर प्रणिधान हा शब्द विशिष्ट आहे आणि हा शब्द पतंजलीच्या योग सूत्रांमध्ये आलेला आहे. भक्ती हा सर्वत्र वापरला जाणारा शब्द आहे. फरक म्हटलं म्हणून सांगितलं की हा शब्द सर्वसाधारण आहे आणि एक शब्द आहे हा पतंजली महामुनींनी मुद्दा म्हणून वापरलेला आहे. तेही चित्तवृत्ती निरोधरूप योग साधल्यानंतर द्रष्टा जेव्हा स्वरूप स्थितीमध्ये जातो आणि आत्मसुखाचं सेवन करायला सुरुवात करतो, तो स्वतःच आत्मस्वरूप आपण आहोत अशा बोधामध्ये जाऊन प्राप्त होतो. या दरम्यान त्याची चित्तशुद्धी घडते. त्याच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती शुद्ध व्हायला सुरुवात होते. पाच प्रकारच्या ज्या वृत्ती सांगितल्या, चित्त विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध, याच्यापेक्षा याच्यामध्ये असणाऱ्या क्षिप्त म्हणजे रजोगुणी आणि मूढ म्हणजे तमोगुणी वृत्तींचा जवळपास नाश होतो, वृत्तीशुद्धी होते. याचा अर्थ फक्त विक्षिप्त म्हणजे चंचल नसणार असं मन शिल्लक राहतं, ते एकाग्र होऊ पाहिजे तेव्हा ते काही क्षण मात्र निरुद्धतेचाही अनुभव होत. एकाग्र मनच निरुद्ध होऊ शकतं असं पतंजली म्हणतात आणि एकाग्र मन होण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. अशा वेळेला वृत्ती निरोधानंतर द्रष्ट्याला स्वरूप सुखाचा अनुभव येतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं ठरतं. द्रष्टा अशा रीतीने स्वरूप सुख अनुभवतो. हे सगळं होण्याच्या दरम्यान त्याला समाधी स्थितीतून जायला, त्याचा अनुभव यायला सुरुवात होते. हा जो अनुभव आहे तो सवितर्क, सविचार, सानंद आणि सात्विक या मार्गाने होतो. तर्क लढवून द्रष्टा आपण परमात्माच आहोत असं भावतो आणि त्या तर्काशी एकनिष्ठता झाल्यामुळे त्याला परमात्मा सुखाचा काही बाही अनुभव येतो. याला सवितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. पुढे पुढे या परंपरेमध्ये तर्क न लढवताना देखील केवळ विचारांनी हे जेव्हा घडायला सुरुवात होते तेव्हा त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. या सवितर्क किंवा सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा बोधावर द्रष्टा येऊन पोचतो. तर्क आणि विचार न लढवता देखील केवळ बसल्याबरोबर कधी कधी साधक आनंद स्थितीला प्राप्त होतो. आपण आनंद स्वरूप आत्मा आहोत असा त्याला बोध होतो. किंवा एकाच बैठकीत सवितर्क, सविचार आणि सानंद इथपर्यंत त्याला भान यायला सुरुवात होते तेव्हा त्याला सानंद सात्विक समाधी असं म्हणतात. सानंद संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. आणि मी आनंदरूप आहे याच्यामध्ये सवयी आपला आनंदरूप असणं अगदीच पक्क आणि गृहित धरलेलं राहतं. त्यामुळे आनंदाची विशेष आठवण न ठेवता देखील केवळ अस्मी भावाची म्हणजे आपण आहोत अशी आठवण पुढे पुढे साधकाला राहायला लागते. त्याला तर्काची गरज नसते, विचाराची गरज नसते, आनंदवृत्तीचीही गरज नसते. पण त्याच सर्व भावनेने आपण युक्त आहोत आणि केवळ आपण आहोत असं आपलं केवल अस्तित्व ध्यानामध्ये अनुभवाला यायला सुरुवात होते. याला सात्विक संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. हा जो मी आहे हा मी अतिशय आनंदरूप असतो, शांत, निर्वैर, निरार्थ, निश्चिंत, सुखरूप असं त्याचं स्वरूप असतं. त्यामुळे मी आहे ही भावना दीर्घकाळ टिकून राहायला लागली की मग निश्चिंत, निरार्थ, सुखमय, आनंदरूप असं केवळ अस्तित्व याचं भान जास्त टिकायला लागतं. त्यामुळे मी आनंदरूप आहे, मी निरार्थ आहे, मी निश्चिंत आहे हा सात्विक समाधीमधला मीचा भाव देखील जाऊन केवळ अस्तित्वानी आपण आहोत असं त्याला वाटायला सुरुवात होते. मीचा विसरच पडतो. असं होतं तेव्हा मात्र तो ब्रह्मानंदाशी पूर्ण एकरूपता साधतो. त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात, असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ही जी पतंजली मुनींनी परंपरा सांगितली या परंपरेमध्ये कुठेही ईश्वराचा संबंध आणलेला नाही. मी हे कशाकरता सांगतो आहे, कुठेच नाही. आपला सत्वभाव दृढ करण्यासाठी देखील कशाचाही वापर तुम्ही करू शकता. पतंजलींनी म्हटलेलं नाही की नामस्मरणाचा वापर करावा. रजतम वृत्ती जाण्यासाठी कशाचा वापर करावा हे काही नाही सांगितलेलं. पण रजतम क्षीण होणं आणि सत्वभाव बळावणं केवळ आत्मचिंतनाने सत्वभाव वाढू शकतो. अशा सगळ्या गोष्टींवर भक्तीविरहित ही प्रक्रिया पतंजलींनी सांगितल्यानंतर त्यांनी ईश्वर प्रणिधानात वा असं सूत्र रचलं. याचा अर्थ ईश्वर प्रणिधानानेही हे होतं असं आहे. याचा तारतम्याने अर्थ असा आहे की आधीची कोणतीही प्रक्रिया न करता केवळ ईश्वर प्रणिधानाने होतं असं नाही असा अर्थ दिसतो. मग इतक्या वेळ जे साधन पादामध्ये वर्णन करून सांगितलं, समाधी पादामध्ये वर्णन करून सांगितलं, ती सगळी गोष्ट बाजूला सारून आता ईश्वर प्रणिधानाचा पुरस्कार पतंजली करतात असा अर्थ न घेता हा जो आधीचा विषय आहे हा आधीचा विषय ईश्वर प्रतिधानाबरोबर जर केला तर देखील होईल असं पतंजली महामुनी म्हणतात. कोणी कोणी असंही म्हणतात की ईश्वर प्राप्ती करता ईश्वर हाच विषय पतंजलींनी घेतला. ईश्वर हा विषयाच्या पलीकडे आहे. साधना करताना कोणतं तरी आलंबन लागतं. साक्षित्व विचारापासून सोहमचं आलंबन, नामस्मरणाचं आलंबन, पण ईश्वराचंच आलंबन करा असं समर्थन असं पतंजली म्हणतात. नामस्मरण करताना ज्याचं नाम आहे तो राम कृष्ण शिव दत्त हा माहीत नाहीये, पण त्याचं नाम तरी आपल्यापर्यंत आपल्यापाशी आहे. त्या नामाच्या योगाने आपण कल्पना रामाची आणि रामाच्या पुढे जाऊन परमात्मा तत्वाची करू शकतो. अशी कोणती गोष्ट या सूत्रांमध्ये बद्ध करावी असं पतंजलींना वाटतं असा अर्थ केलेला आहे. किंवा असाही अर्थ केलेला आहे की पतंजलींनी ईश्वर प्रणधानात वा असं म्हटल्याबरोबर ईश्वराचं वर्णन केलं. ईश्वर कसा आणि कोणत्या गुणांनी युक्त आहे याचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये तो क्लेश कर्म विपाक आशय यांनी मुक्त असतो. तो पूर्वी होऊन गेलेल्या गुरूंचाही गुरु असतो. तो सार्वज्ञ बीज निरतिशय सार्वज्ञ बीज रूप असा असतो. म्हणजे जे ज्ञ म्हणजे ज्ञान आहे ते माझ्यापाशी जे आहे त्याच्यापेक्षा यांच्यापाशी जास्त असू शकतं. माझ्या तुलनेने यांच्याकडं असणाऱ्या ज्ञानाचा साठा हा अतिशय म्हणजे अधिक असू शकतो. माझा अतिशय असेल तर हा यांचा सातिशय असू शकतो. यांच्यापेक्षा यांचा जास्त असू शकतो. असं प्रत्येकापाशी असणारं ज्ञान किंवा ज्ञानाचा साठा हा एकापेक्षा दुसऱ्याकडं अधिक असू शकतो. पण ईश्वर हा सार्वज्ञ बीज आहे आणि निरतिशय सार्वज्ञ बीज आहे असं म्हटलंय. म्हणजे आपण इथं असणाऱ्या भांड्यात असणारं पाणी हे याच्यापेक्षा तांब्यामध्ये असणारं पाणी ते सातिशय जास्त आहे. त्याच्यापेक्षा तिथं बाहेर भरून ठेवलेल्या पिपात असलेलं पाणी पण एसटी कॉलेजच्या टँकमध्ये असणारं पाणी आणि मग पलीकडे तो ते मानसरोवर आहे. मानस सरोवर म्हणतात त्याला. आपल्या भूगावला जाताना लागतं ते त्याच्यापेक्षा जास्त. पण पाण्याचा साठा एकापेक्षा एकाचा जास्त असताना प्रलयकाळी जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होतं त्याला काय म्हणाल. ते निरतिशय असा त्याचं साठा असा त्याचं व्यापकता आहे. ईश्वराचं ज्ञान अशा प्रकारे निरतिशय आहे. असं ईश्वराचं चिंतन करा. या ईश्वराच्या चिंतनामुळं रजतम बाजूला जाऊन सत्ववृत्ती अधिक सत्वगुणी होईल. ती शुद्ध सत्वगुणी होईल तशी एकाग्र व्हायला समर्थ होईल. तीच निरुद्ध होऊ शकेल. आणि चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग असल्यामुळं असा योग साधत असताना द्रष्टा तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम हे घडू शकेल. दरम्यानच्या काळात या ज्या समाधी स्थिती सांगितल्या त्या थोड्या बहुत प्रत्ययाला येऊन तो निर्विकल्प समाधीपर्यंत जाईल असा पतंजलींचा विषय आहे ईश्वर प्रणिधान या कल्पनेमध्ये. आणि भक्ती या संकल्पनेमध्ये भक्ती ही ज्ञानपूर्व असू शकते. ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे आईने सांगितलं नागपंचमी आहे नाग देवता आहे तिला नमस्कार कर, लहान मूल भक्तिभावाने नमस्कार करतो, ती दूध प्यायला देते, त्या गारुड्याजवळ देते, आपले कर्तव्य केल्याचं समाधान आईला मिळतं, मुलाला मिळतं, इथून श्रद्धेचं पोषण होतं. आता काही माहिती नाहीये नाग काय देवता आहे का काय आहे, पण श्रद्धेमुळे आईने सांगितलं, मुलाचा विश्वास बसला. भक्तीची सुरुवात अशी पसून होते कुठून तर. पाडवा आहे, शाळेत मुलाला घालायचं आहे, नुकताच सुन गेला, पाठीवरच लक्ष्मी काढली, चित्र काढलं लक्ष्मीचं, शाळेत घेऊन गेला, फुलं वाहिली, हळद कुंकू वाहून नमस्कार केला, श्रद्धा निर्माण झाली, विद्येची पूजा केली, याला सुरुवातीला भक्ती असं म्हणतात. प्रार्थना म्हटली शाळेत उभा राहिला, बाईंनी सांगितलं की डोळे मिटून हात जोडून उभे राहा. डोळे मिटून हात जोडून उभा राहताना सगळे कसेच उभे राहिले का हे पाहण्यासाठी एक डोळा उघडून उठले इकडे पाहिलं, परत डोळे कसे तरी मिटून घेतले. ही भक्तीची सुरुवात आहे. हीही भक्तीच ईश्वर प्रणिधान म्हणजे ज्या उंचीवरून सांगितलंय ते, आणि भक्ती नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु हे फार पुढचं झालं, पण नमन करायला शिकवणं ही सुरुवातीला भक्ती. शिक्षकांना नमस्कार कर, आई वडिलांना नमस्कार कर, देवाला नमस्कार कर, काहीतरी चुकून आलास, खोटं बोललास, करू नये असं काहीतरी केलंस, वागलंस, वागलास, घरी ये, देवासमोर बस, हात जोड, सांग परत मी असं करणार नाही, नमस्कार कर, सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार कर. या नमस्कार करण्यातून श्रद्धा भक्ती याचं पोषण होत असतं, आणि मग पुढे पुढे ही भक्ती फार उंच पातळीवर जाते. तरंगू लहान उपरी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी आनू नोहे चिमा, ऐसे निपई समरसे दृष्टी जई उल्लासे, तई भक्ती ऐसे आम्ही म्हणो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरंग लहान असला तरी देखील आपण ज्याचे झालेले आहोत त्याचाच हा सिंधू आहे हे त्याला माहीत असणं, तैसा ईश्वरी आणू नोहे जिमा, तसा ईश्वरापेक्षा मी वेगळा नाहीच आहे. हात जोडत असताना देखील मला माहीत आहे की मी ईश्वर स्वरूप आहे. ओवाळत असताना देखील मला माहीत आहे की ईश्वराच्या आणि माझ्या मध्ये निरंजन फिरता आहे. कोण कोणाला ओवाळतोय कोण जाणे, दोघांचीही पूजा चाललेली आहे. अशा प्रकारची विभक्त नसावे तरी भक्त म्हणवावे अशी स्थिती प्राप्त झाली, याला भक्ती असं म्हणतात. आणि या भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञान झाल्यानंतर देखील भक्तीची क्रिया चालू राहते, पण ज्ञान होण्याच्या आधी जी भक्ती आहे ती भक्ती संभवते, आणि त्या भक्तीतूनच हळूहळू तो ऊर्ध्वगामी होतो. परमार्थाची सामान्य भक्ती म्हणजे संसाराकरता असणारी भक्ती आणि परमात्मा प्राप्तीकरता भक्ती असाही भाग निश्चारण करावा लागतो. याचं कारण संसाराकडे ओढ असणारे लोक भक्ती ही संसाराकरता वापरतात. पण तरीही हरकत नाही, तुम्ही घरामध्ये प्रवेश केला, दारावर गणपतीचं चित्र लावलं, नमस्कार केला, कुठंतरी त्याच्यात भक्तीला सुरुवात आहे. तुम्ही एखादं शुभ कार्य केलं, गुरुजींना बोलवलं, चार मंत्र म्हटले गेले, याचं तुम्हाला समाधान आहे. काय भक्ती झाली आहे तुम्हाला कळलेलं नाहीये, पण एक गृहयज्ञ झाला, नवग्रहांची पूजा झाली, गुरुजी सांगतात इथं असं 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 संकल्प सोडू अमुक करू आणि तुम्ही भक्तिभावाने केलं झालं. पण कशाकरता केलं? तर या घरामध्ये तुम्ही गेलात तर तिथं आता कायम सौख्य नांदावं. ही तुकाराम महाराजांची भक्ती नाही. तुकाराम महाराजांची भक्ती न मिळो खावया, न वाढव संतान, परी हा नारायण कृपा करो, ऐशी माझी वाणी मज उपदेशी आणि इतराशी तेची सांगे, अशी असली तरी देखील या भक्तीची निंदा करण्याचं कारण नाही. जो वास्तुशांत करतो आहे, मुहूर्त पाहून लग्न लावतो आहे, मुंज करतो आहे, सत्यनारायण करतो आहे, काही सात्विक भाव निर्माण होईल याच्यातून. मात्र पतंजलींना जी भक्ती अपेक्षित आहे ती ईश्वर प्रणिधान वगैरे किंवा पारमार्थिक भक्ती आणि सांसारिक भक्ती असं मी जे म्हटलं, तर पारमार्थिक भक्ती याच्यामध्ये काही नसते. स्वामीजी म्हणायचे की मुलगा पास झाला, सत्यनारायणाची पूजा केली, धंद्यात मोठा फायदा झाला, सत्यनारायणाची पूजा केली, मुलाचं लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणाची पूजा सत्याच्या व्रताकरता आहे. इथं सत्य बोलण्याचा पत्ता नाही, एक शुभ कार्य झालं म्हणून सत्यनारायण केला असं सत्यनारायण नाही. परमार्थी मनुष्य भक्तीच्या प्रकारांकडे या पद्धतीने पाहतो. असं जेव्हा व्हायला सुरुवात होते तेव्हा सांसारिक भक्ती आणि पारमार्थिक भक्ती या कुठेतरी एक व्हायला सुरुवात होते, यांचं एकत्रीकरण व्हायला सुरुवात होते. श्रावणी सोमवार आहे, संसारी आहे, आपल्या घरातली आजी आहे, तिने उपवास केलेला आहे, आज लवकर घरी या म्हणाली, आज लवकर आपण जेवू, जेवलो तिला मोठं समाधान मिळालं, या अशा भक्तीमुळं आज ना उद्या किंवा पुढच्या जन्मात ती कदाचित पारमार्थिक भक्तीकडे वळेल. म्हणून या भक्तीची थट्टा करू नये सांसारिक भक्तीची. आपण ती करावी की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण आपण कोणाला नाउमेद करू नये. अशा प्रकारे भक्ती आणि ईश्वर प्रणिधान याच्यामध्ये फरक आहे. रोजच्या व्यवहारामध्ये साधण्यासाठी काय प्रयत्न करावेत? रोजच्या व्यवहारामध्ये परमार्थी मनुष्य असेल तर पारमार्थिक दृश्यच भक्तीला प्राधान्य देईल, आणि जर संसारी असेल तर रोजच्या जीवनात आमच्या माझ्या माहितीचे एक गृहस्थ होते, ते इतके ईश्वर भक्त होते की त्यांचं ऑफिसची वेळ होती त्यांची 11 ते घरातून बाहेर पडायचे तेव्हा पुणे लहान होतं, ते मला वाटतं असे 10 दरम्यान जेवून घरातून बाहेर पडायचे. सगळ्या गोष्टी पायी आपण सहज पोचू शकू अशा अंतरावर होत्या, तरी देखील 1 लवकर बाहेर पडायचे. खरं म्हणजे त्यांच्या घरापासून 10 ऑफिस येणार होत, आणि जवळपास 7-8 देवांना जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. तसं करताना त्यांना 10 ऑफिसमध्ये जायला उशीर व्हायचा. रोज ऑफिसमध्ये बोलणी खायचे, जायचे काळी टोपी आपली टेबलवर ठेवायचे, ते बोलवायचे का बरं आज उशीर झाला, नाही या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, त्या देवाला गेलो म्हणून उशीर झाला, असं काही उत्तर द्यायचे. सज्जन होते ही भक्तीच, पण अशी भोंगळ भक्ती जी आहे, भोंगळ अशा करता की जी तुमचा खूप वेळ खाते, संतांनी सांगितलेली नाहीये, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही करता, ती केली एकदा सुरुवात आणि काही अर्धवट त्याच्यात राहिलं की आपल्या जीवनात काही बिघडलं असं वाटतं, म्हणून ऑफिसमध्ये देखील उशीर चालेल पण त्या देवाला गेलो नाही असं नको व्हायला. एवढ्या 6 देवांना नमस्कार केलाय, अजून एका देवाला जर केला नाही तर चुकूक नको लागायला. म्हणून असे नियम आपल्यावर लादून घेणं आपणच, आणि मग त्याच्यात अडकून पडणं, ही न जाणता केलेली भक्ती आणि जाणताना केलेली भक्ती असा भक्तीमध्ये फरक आहे. साधकांनी रोजच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये ही भक्ती साधण्यासाठी म्हणून तारतम्याने राहावं. असे मी आता सांगितलं तशा प्रकारच्या गोष्टी करू नये. आपण भक्त आहोत हे आपल्या शुद्ध आचरणावरून कळलं म्हणजे पुरे झालं. तुम्ही अगदी गंध लावून उभं ऑफिसमध्ये जायला पाहिजे असं नाही, शेंदूरच असला पाहिजे असं नाही, स्वच्छ कपडे, चांगलं स्पष्ट उत्तम वाणीचं बोलणं, दिलेलं काम आदराने करणं, प्रेमाने करणं, वेळेवरी जाणं, कामामध्ये तत्पर असणं, मग कोणाला तरी त्यांनी उत्सुकता दाखवली तर कळेल एखाद्या वेळेला की तुम्ही भक्ती करता, ध्यान करता, कुठं सत्संगाला जाता, एवढी समजायची आवश्यकता आहे असं देखील नाही. अशा तारतम्याने व्यवहारामध्ये हे सगळं सांभाळावं, नाहीतर या अशा लोकांमुळं टिंगल करणाऱ्यांचं खूप फावतं. असे बेहिशोबी वागणारी जी मंडळी असतात त्यामुळं चार परमार्थाकडे वळू पाहणारी मंडळी देखील मुळीच वळत नाहीत असं होतं. जर हे असं सगळं असेल, रोज ऑफिसर बोलून त्यांना झाडत असेल, त्याच्याऐवजी नकोच असं काहीतरी भाव जसा निर्माण व्हावा, असं चुकीचं वर्तन करत व्यवहारात ते आणण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. त्याचा अतिशय नेमका एका जर शब्दात सांगायचं झालं तर स्वामीजींनी सांभाळली तशी. प्रपंच दुकानदारी सांभाळून त्यांनी परमार्थ केला जसा लखलकी तशा प्रकारे हे करायचा प्रयत्न करावा. हरिओम तत्सत.
श्रीराम. आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानानं होईल. सतपत अमृता कुलकर्णी पसायदान सादर करते. तत्पूर्वी एक दोन निवेदनं आहेत. पुढील पाचवा रविवार हा 31 मे या दिवशी येणार आहे, तेव्हा पुन्हा आपण या कार्यक्रमासाठी 31 मेला इकडे एकत्र येऊ. ग्रंथविक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यात केलेली आहे, जाताना तिचा अवश्य लाभ घ्यावा. एक महत्वाचं निवेदन आहे, 3 एप्रिल शुक्रवार आहे, हा गुड फ्रायडे आहे. या दिवशी केंद्राने एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे गणेशपुरम येथे. सायंकाळी 7 ते 8:30 या वेळात युवा स्नेह हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं आपण सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे. परगावच्या साधकांसाठी या कार्यक्रमाच्या ऑडिओ ब्रॉडकास्टिंगची व्यवस्था केलेली आहे. नमस्कारासंदर्भातलं निवेदन आहे, सर्वांनी आज मनोमन नमस्कार करायचे आहेत. केंद्रात प्रथमच आलेले जे साधक आहेत अशा साधकांनी नमस्कार करायला हरकत नाही. निवेदन संपली, आता प्रसायदान चालत होईल.
अनवरत भू बोलते जे अर्णव पीयूषा चंद्र
सब संतन की जय।